श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। मंडळी, अर्जुनाचे 7 प्रश्न, 7व्या प्रश्नावरील निरूपण सुरू आहे। अंतकाळी त्या माणसाची अवस्था कशी असते आणि अंतकाळचे स्मरण आपल्याला कसे करता येईल, कारण अंतेमती सागती म्हणून अंतकाळी देवाचे स्मरण राहील असे कशावरून होईल। 3-4 उपाय परमज्ञानी सांगितले, शेवटी आणखी हे उपाय सांगतात। ते म्हणतात, तरी मना या बाहिरेलीकडे यावयाची साविया सवे मोडे, हे हृदया माझी डोही बुडे तैसे किजे। या मनाची परत परत बाहेर येण्याची धाव जी आहे ती संपवायला पाहिजे आणि सर्व इंद्रियांना कंट्रोल करून, सर्व इंद्रियांना रेग्युलेट करून मनाला हृदयाच्या आतमध्ये कोंडून ठेवाय। पण हे घडणं कसं शक्य आहे का? परी हे तरीच घडे जरी संयमाची अखंडे सर्व द्वारी कवाडे कळा सती। जर सर्व इंद्रियांवर संयमन करता आलं तरच मग हे घडणे शक्य आहे, एरवी हे घडणे शक्य नाही। तरी सहजे मन कोंडले हृदयीची असे लोगले जैसे करचरणी मोडले परवरी न संडी। तर ज्याप्रमाणे हातपाय मोडलेला माणूस मग घराच्या बाहेर पडू शकत नाही, त्याप्रमाणे जर हा या मनाला हृदयाच्या आतमध्ये कोंडून ठेवलं तर मग हे मन परत परत बाहेर जाणार नाही। आणि माऊलीने निरूपण करताना मग पुढे सांगितलं की हे कसं घडेल, चित्ताला स्थिर करायला लागेल। चित्त स्थिर झालं की चंद्रनाडी सूर्यनाडी यांचा प्रवाह आपल्या नाभीचक्रातून मध्यनाडीत न्यायचा, सुषुम्नीत न्यायचा आणि मग ते प्राण ऊर्जा हळूहळू हळूहळू वर नेऊन मूर्धनी आकाशात म्हणजे सहस्त्रा चक्राच्या माध्यमाने तिथे स्थिर करायची। मग तिथे ओंकाराच्या तिन्ही मात्रा अ उ म या तिन्ही मात्रा त्या अर्धमात्रेत त्या बिंबामध्ये एकत्र येतात आणि हळूहळू तो ओंकारही संपतो आणि मग ते बिंब तेवढं उडून जाते। तववरी तो समीरू निराळी किजे स्थिरू, मग लग्नी जेवी ओंकारू बिंबीची विलसे। तो प्राणवायू त्या मूर्धनी आकाशात निश्चल करावा, स्थिर करावा, मग अर्धबिंबात त्या तिन्ही मात्रा एकवटतील आणि असं झालं तर मग तसा तो प्राण मूर्धनी आकाशामध्ये एका बिंबाप्रमाणे, तेजस्वी बिंबाप्रमाणे शोभून राहतो सहस्रार चक्राच्या वर। आज त्या पुढचं निरूपण म्हणजे 8व्या अध्यायाच्या 13व्या श्लोकावरचं निरूपण आणि तिथपासून पुढचं निरूपण आज आपण पाहूया। कुंडलिकावर दे हरि विठ्ठल श्री ध्यान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। ओमित्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन् मामनुस्मरन् य प्रयाति त्यजन्तेऽहं सयाति परमां गतिम्। ओम या एकाक्षरी ब्रह्माचा उच्चार करीत असता व माझे स्मरण करीत असता जो देहाचा त्याग करून जातो तो अत्यंत श्रेष्ठ अशा गतीला पावतो। तैसे ओम हे स्मरोसरे आणि तेथेची प्राणुपुरे, मग प्रणवांती उरे पूर्ण घनजे, म्हणोनी प्रणवैक नाम हे एकाक्षर ब्रह्म, जो माझे परमस्व स्मरत सांता, म्हणोनी प्रणवैक नाम हे एकाक्षर ब्रह्म, जो माझे स्वरूप परम स्मरत सांता। या परी त्यजी देहाते तो त्रिशुद्धि पावे माते, जया पावणया परवते आणीक पावणे नाही। येथ अर्जुना जरी विपाई तुझा जीवी हन ऐसे जाई, नाही स्मरण मग होई काय सयावरी अंती इंद्रियानु घडू पडलिया जीविताचे सुख बुडालिया आंतू बाहेरी उघडलिया मृत्यू चिन्हे ते वेळी वैसावेची कवणे मग कवण निरोधी करणे तेथ काह्याचे नि अंतकरणे प्रणव स्मरावा तरी अगायशिया ध्वनी झणे थारा देशी होमनी पै नित्य सेविलामी निदानी सेवकू होय। तेव्हा ओम हे स्मरण्याचे संपून तेथेच मग प्राणवायू संपतो। कुठे? जेव्हा प्राण मूर्ध्नी आकाशामध्ये जातो। जेव्हा प्राण ऊर्जा ही मूर्ध्नी आकाशामध्ये स्थिर होते त्या तिन्ही मात्रांमध्ये एका बिंदूच्या आकारात ते स्थिर होतात, मग ओंकार स्मरण्याचे राहिले की जे पूर्ण परब्रह्म तेच काय ते एक राहते। ओंकाराच्या तिन्ही मात्रा अ उ म याही मागे राहून जातात। म्हणून प्रणव हे एक ज्याचे नाम आहे व जे एकाक्षर ब्रह्म आहे म्हणून याला अक्षर म्हणतात। एकाक्षर ब्रह्म ते माझे मुख्य स्वरूप असून त्या स्वरूपाचे स्मरण करीत असताना जो अशा स्थितीतच देहाचा त्याग करतो तो ज्या ब्रह्मप्राप्ती पलीकडे दुसरे काही एक गोष्ट साध्य कराव्याची नाही त्या माझ्या उत्तम स्वरूपाला निश्चयाने पावतो। येथे अर्जुना, कदाचित जर तुझ्या मनात असे वाटेल की अंतकाळी हे स्मरण करावे हे खरे, परंतु अंतकाळी हे स्मरण कशाने होणार? कारण इंद्रिये आपापली कामे करण्यास असमर्थ असल्यावर जिवंतपणाचे सुख नाहीसे होऊन आत बाहेर मरणाची लक्षणे उघड दिसू लागतात आणि त्यावेळेला योग साधना कोणी करावी? त्या आसनात कोणी बसावं? डोळे बंद करून ध्यान कोणी करावे? इंद्रियांचा निग्रह कोणी करावा? आणि कोणत्या अंतकरणाने ओंकाराचे स्मरण ठेवावे? अर्जुना, असं जर तुला वाटत असेल तर बाबा, अशा शंकेला कदाचित तू मनात जागा देशील तर अशी शंका मनात जाणू नको। कारण माझी जे नेहमीच सेवा करतात त्या भक्तांच्या मरणकाली मी त्यांचा सेवक होतो। अंतकाळी तैसा संकटाची वेळी हरी तया सांभाळी अंतर्बाह्य। हरिपाठामध्ये माऊलीचा हा अभंग फार महत्त्वाची गोष्ट, त्यात आपण हरिपाठ करता करता विचार करत नाही हरिपाठांच्या ओळीवर, पण त्याचा अर्थ हा आहे। या सात प्रश्नामध्ये जो अखेरचा प्रश्न आहे की अंतकाळी तुझे स्मरण कसे करावे, तर हे अंतकाळी असहाय स्थिती असते, लाचारी असते, डिफिकल्टीज असतात, शरीर साथ देत नाही, अशा अवस्थेत तुझे स्मरण कसे करावे? तर देव म्हणत आहे की अंतकाळी ते मरणकाळी त्यांचा सेवक होऊन मी येतो, अशा साधकांची मी सेवा करतो। पुढच्या श्लोकामध्ये आणखी ही गोष्ट क्लिअर होईल।
अनन्यचेता सततं यो मा स्मरति निश्चयाः तस्याहं सुलभा पार्थ नित्ययुक्तस्य योगिनाः मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयमशाश्वतम् नाप्नुवन्ति महात्मान संसिद्धिं परमां गतिः।
फार महत्त्वाचा श्लोक आहे हा। थोडंसं निरूपण याच्यावर लांब होईल, पण फार महत्त्वाचं निरूपण याचं असणार आहे। पार्था, जो सतत अनन्य चित्त होऊन नित्य माझे स्मरण करतो, अनन्य चेता सतत, सतत माझे अनन्य चित्त होऊन स्मरण करतो, त्या माझ्यासोबत निरंतर एकवटलेल्या, थोड्या वेळासाठी एकवटलेलं नाही, निरंतर एकवटलेल्या योग्याला मी सदैव सुलभच आहे। तुम्हाला विसरूच शकत नाही। अरे राजा, त्याची असहाय स्थिती असो, लाचार स्थिती दिसो, पण तो आतून माझ्याशी चिकटलेलाच आहे। ही श्रेष्ठ स्थिती प्राप्त झालेल्या महात्म्यांना माझ्यापर्यंत आल्यानंतर दुःखाचे आगर असलेला व नश्वर असा पुनर्जन्म कधी प्राप्त होत नाही. जे विषयांशी तिळांजळी देऊनी प्रवृत्तीवरी निगळवाऊनी माते हृदयी सुनी भोगिताती परीभोगितया नारायणुका भेटणे नाही क्षुदादिका तेथ चक्षुरादिका कवण पाडू ऐसे निरंतर एकवटले जे अंतकरणी मजसी लिगटले मीची होऊनी आटले उपासिती तया देहावसान जै पावे तै तिही माते स्मरावे मग म्या जरी पावावे तरी उपास्ती ते कायसी पै रंकू एक आडलेपणे काकुळती अंती धावा गा धावा म्हणे तरी तयाची एक ग्लानी धावणे काय न घडे मज आणि भक्ताही तेची दशा तरी भक्तीचा सोसू कायसा म्हणून हा ध्वनी ऐसा न वा खाणावा तिही जे वेळी मी स्मरावा ते वेळी स्मरला की पावावा तो आभारुही जीवा साहवेचिना. जे विषयांना तिलांजली देऊन प्रवृत्तीला बेडी घालून मला अंतकरणात साठवून माझ्या स्वरूपाचा अनुभव घेतात, परंतु मला हृदयात घालून कितीही भोग घेतला तरी त्यांचे समाधान होत नाही, म्हणून ते तहान भूक इत्यादीचा विचार सुद्धा करत नाही आणि तहान भूक हारपून डोळे पाहणे बोलणे याला काही किंमत देत नाही. अशा प्रकारे जे अखंड माझ्याशी एकरूप होऊन अंतकरणाने मला चिकटले ना, ते मद्रूप होऊन माझीच भक्ती करतात. त्या क्षणीसुद्धा माझीच भक्ती करतात. कसे? ऐसे निरंतर एकवटले. हे एकवटणं हे थोड्या वेळापुरतं नाही आहे. जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी थोडा वेळ केला आणि विसरले तसं नाही. ऐसे निरंतर एकवटले जे अंतकरणी मजशी लिगटले. त्यांचं अंतकरण माझ्याशी लिगटलं पाहिजे, चिकटलं पाहिजे, ते सोडता सोडवता आलं नाही पाहिजे. आणि मग मीची होऊन आटले उपासित आणि त्यामुळे ते मीच होऊन जाता. आपुलीय समसाठी करुणी ठेला असे ते होतात. ज्या वेळेला देह पडण्याचा प्रसंग येतो ना, त्यावेळेला त्यांनी माझी आठवण करावी आणि मग जर मी त्यांच्याकडे धावून गेलो तर त्यांच्या त्या केलेल्या भक्तीची काय किंमत राहिली. म्हणून मी आधीपासून त्यांच्या जवळच असतो. म्हणून त्या ते लाचार असो किंवा त्यांची शरीराची अवस्था कशीही असतो, मी तर मुळात तिथे आहेच. त्यांची सेवा करायलाच मी तिथे हजर आहे. जर कोणी एखादा दीन अडल्यामुळे मरणसमयी काकुळतेने मला देवा धावा हो धावा असे जर म्हणेल, तर त्याच्या संकटसमयी मी धावत नाही का? त्याच्या संकटसमयी तर मी धावतोच. पण जो अंतकरणापासून मला चिकटलेला आहे, मी तर त्याच्या जवळच आहे, मला धावून जायची गरजच नाही. आणि भक्तांची ही जर तीच अवस्था होत असेल की मला त्यांच्या त्यांची जी भाग येईल त्यांनी जर धावा घेतला माझा तरच मी धावून जाईल, तर मग भक्तीचा एवढा हव्यास तरी कशाकरता करायचा? म्हणून अशा प्रकारच्या शंकेला तू महत्त्व देऊ नको अर्जुना. त्यांनी ज्यावेळी माझी आठवण करावी त्यावेळेला स्मरण करताच मी पावावे एवढे ओझे देखील माझ्या मनाला सहन होत नाही. म्हणजे त्यांनी आठवण करावी माझी ही सुद्धा माझी अपेक्षा नाही, मी तर मुळात तिथे आहेच आहे. ते ऋणवय पण देखो नियांगी मी आपुलियाची उत्तीर्णत्वा लागी भक्ताची या तनु त्यागी परिचर्या करी देह कैवल्याचा वारा झणे लागेल या सुकुमारा म्हणून आत्मबोधाचा पांजिरा सुयेतया ते वरी आपुलिया स्मरणाची उवाईली ही व ऐसी करी साऊली ऐसे नित्य बुद्धी संचली मी आणी तया ते. तो तर कर्जदारपणा आपल्या ठिकाणी असलेला पाहून त्या आपल्याच कर्जाच्या फेडीकरिता मी भक्तांच्या देह पडण्याच्या वेळी त्यांची सेवा चाकरी करतो. देहाच्या अंताच्या समयी देहांत समयी व्याकुळतेचा संबंध कदाचित माझ्या या सुकुमार भक्ताला लागेल म्हणून त्यास मी आत्मज्ञानाच्या पिंजऱ्यांमध्ये ठेवतो. शिवाय आणखी माझ्याविषयी त्याला असलेले स्मरण हीच कोणी प्रशस्त व थंडगार अशी सावली ती त्या पिंजऱ्यावर मी ती सावली करतो म्हणजे त्याला ते स्मरण देतो. आणखी त्याची अंतकाळ जसा जसा जवळ येतो तसा त्याला आणखी मी त्याला ते स्मरण देतो. अशा तऱ्हेने आत्म्याच्या नित्यतेविषयी दृढ झालेली बुद्धी मी त्याला सतत प्रधान करतो.
म्हणून देहांतीचे साकडे माझी या कहीची न पडे मी आपुलिया ते आपुलीकडे सुखे चियाणी वरचिल देहाची गवसणी फेडुनी आहाच अहंकाराचे रज झाडुनी शुद्ध वासना निवडुनी आपण पा मिळवी.
अरे अर्जुना, म्हणून मरणाचे संकट माझ्या भक्तांना कधीच पडत नाही बरं. माझ्या भक्ताला मी आपल्याकडे काही आयास न पडता आणतो, त्याला कसलाही श्रम न पडता, काही प्रॉब्लेम न होता अशा भक्तांना मी माझ्याकडेच आणतो. आत्म्यावर असणारी देहरूपी गवसणी काढून टाकून अहंकार रूपी वरवर असणारी धूळ झाडून शुद्ध वासना वेगळी काढून घेऊन मग त्या भक्ताचे मी आपल्याशी ऐक्य करतो. काय करतो? वरवर असणारी देहरूपी गवसणी, देहरूपी गवसणी नुसतीच नसते सोबत अहंकाराची धूळ पण असते, मी ती धूळ पण झाडून टाकतो आणि त्यांना मग मी आपल्या स्वरूपात आणून एकवटतो आणि त्यांना मी माझ्या एवढाच करून टाकतो. अशा प्रकारे ते माझ्यापर्यंत येऊन मीच होऊन राहतात.
आणि भक्ता तरी देही विशेष एक वंकीचा ठाव नाही म्हणून अव्हेरू करीता काही वियोग ऐसा न वाटे ना तरी देहांतीची मिया यावे मग आपण पया ते न्यावे हेही नाही स्वभावे जे आधीची मज मिनले येरी शरीराचिया सलिली असते पण हेची सावली वाचुनी चंद्रिका ते ठेली चंद्रीचा आहे ऐसे जे नित्य युक्त तयासी सुलभमी सतत म्हणून देहांती निश्चित मीची होती मग क्लेश तरूची वाडी जे तापत्रयाग्निची सगडी जे मृत्युका कासी कुरोडी सांडिली आहे.
आणि मग अशा भक्तांना देहामध्ये असताना देखील विशेषतः देह तादात्म्याचा पत्ता नसतो, कारण त्या क्षणी त्या शेवटल्या क्षणी ते माझ्याशी इतके लिगटलेले लगटलेले चिकटलेले असतात की त्यांना त्या देहाबद्दल काहीच माहीत नसते. म्हणून देह त्याग करताना त्यात देहाचा वियोग असा वाटत नाही, त्यांना असं वाटत नाही की माझ्यानंतर माझा पोरगा काय करेल, माझ्यानंतर माझ्या बायकोचं काय होईल, माझ्यानंतर हे सगळं जे मी एक करोड धनसंपदा जोडून ठेवली त्याचं काय होईल, अजिबात नाही. अथवा मरणाच्या वेळेलाच मी यावे आणि नंतर त्यांना आपणाकडे न्यावे असे करावे लागत नाही, कारण ते भक्त आधीच मला एकवटलेले असतात, मला आधीच येऊन मिळालेले असतात. एरवी चंद्राच्या चांदण्यांचा भास जरी पाण्यात झाला तरी ते चांदणे चंद्राच्याच ठिकाणी असते. अगदी त्याप्रमाणे शरीररूपी पाण्यात जरी तो भक्त दिसला तरी तो नुसता भास मात्र आहे, वास्तविक तो माझ्या स्वरूपीच आहे. तो त्या शरीरामध्ये नावालाच फक्त तिथे आहे, तो भासमान आहे, अन्यथा तो मीच होऊन गेलेला आहे. याप्रमाणे जे माझ्या ठिकाणी नित्य जडलेले असतात त्यांना मी नेहमी जवळ आहे म्हणून ते देह पडल्यावर खात्रीने मीच होता. नंतर जे शरीर दुःखरूप वृक्षांची झाडी व अध्यात्मादी तीन तापरूपी विस्तवाची शेगडी व मृत्यूरूपी कावळ्यास उंतरून टाकलेल्या वेळी आहे तसं ते नसते. ऐसे जे नित्ययुक्त तयासी सुलभ मी सतत, जे नित्ययुक्त आहे, जे नित्य माझ्याशी जुडलेले आहे ना, तयांना मी नेहमी सुलभ आहे.
जे दैन्याचे दुभते, जे महाभयाते वाढविते, जे सकळ दुःखाचे पुरते भांडवल, जे दुर्मतीचे मूळ, जे कुकर्माचे फळ, जे व्यामोहाचे केवळ स्वरूपची, जे संसाराचे बैसणे, जे विकाराचे उद्याने, जे सकळ रोगांचे भाणे वाढिले आहे, जे काळाचा खिच उशिटा, जे आशेचा अंगवठा, जन्म मरणाचा ओलीवटा स्वभावे, जे जे भुलीचे भरीव, जे विकल्पाचे वोतीव, किंबहुना पेव विंचुआंचे.
जे दैन्य प्रसवणारे आहे ना, जे मरणाला पोचते आणि जे सर्व दुःखांचे पुरे भांडवल आहे, जे दृष्ट बुद्धीचे उत्पत्तीस्थान व वाईट क्रियांचे फळ आहे, जे केवळ मूर्तिमंत गाढ अविवेकच आहे, जे संसाराची बैठक आहे, जे विकार रूपी झाडांची बाग आहे आणि जे सर्व रोगांचे वाढलेले ताट आहे, जे मृत्यूचे खाऊन राहिलेले अन्न आहे, जे मूर्तिमंत आशा आहे, जे जन्म व मृत्यूची स्वाभाविक वाहती वाट आहे, जे भ्रमाचे भरलेले व संशयाचे ओतलेले आहे, फार काय सांगावे, असे जे लोक असतात ते विंचवाचे पेव आहे.
जे व्याघ्राचे क्षेत्र, जे पण्यांगणेचे मैत्र, जे विषय विज्ञान यंत्र सुपूजित, जे लावेचा कळवळा, निवाळ्या विशोधकाचा गळाळा, जे विश्वासू आंगबळा सवचोरांचा, जे कोडियाचे खेव, जे काळ सर्पाचे मार्दव, जे गोरीचे स्वभाव गायन, जे जे वैर्याचा पाहुणेरू, जे दुर्जनाचा आदरू, हे असो जे सागरू अनर्थाचा, जे स्वप्न देखिले स्वप्न, जे मृगजळे सासिन्नले वन, जे धूम्ररजांचे गगन ओतले आहे, ऐसे जे हे शरीर, ते न पवतीची पुढती नर, जे होनी ठेले अपार स्वरूप माझे.
जे शरीर वाघाचे वस्तीस्थान आहे, जे वेश्येच्या स्नेहाप्रमाणे दिखाऊ आहे, जे विषयांचा अनुभव आणून देणारे सुपूजित यंत्रच आहे, शरीर म्हणजे ज्यांना अधिक शरीरभाव आहे, जे हे समजतात की मी फक्त शरीर आहे, जे राक्षसीची दिखाऊ कळकळ आहे, जे निवालेल्या विषाचा घोट आहे, जे सावाचे सोंग घेतलेल्या चोराचा मिळवलेला विश्वास आहे, जे रक्तपित्यांचे आलिंगन आहे, जे हटकून मरणाऱ्या सापाचा मऊपणा आहे आणि जे पारध्याचे स्वाभाविकच गायन आहे, जे शत्रूचा पाहुणचार आहे, जे दुष्ट लोकांचा सन्मान आहे, हे राहू द्या, जे सर्व अनर्थांचा समुद्र आहे, जे शरीर स्वप्नात पाहिलेले स्वप्न आहे, अथवा मृगजळाच्या पाण्याने भरास आलेले रान आहे, किंवा जे शरीर म्हणजे धुराच्या कणांचे बनविलेले आकाश आहे, असे अनर्थकारक व खोटे असे जे शरीर म्हणजे शरीरभाव, जे पुरुष माझे अमर्याद स्वरूपच होऊन राहिलेले आहेत ना, त्यांना ते शरीर पुन्हा प्राप्त होत नाही, कारण ते माझ्यापर्यंत येऊन आधीच पोचलेले आहे. माझ्या स्वस्वरूपाला, मूळ स्वरूपाला येऊन ते पोचलेले असल्यामुळे त्यांना मग या शरीरामध्ये परत येणे नाही, कारण अंतकाळचे स्मरण त्यांनी ठेवले, त्यांनी ठेवले किंवा ते माझ्यासारखेच होऊन ठेले, म्हणून मी त्यांना अंतकाळचे स्मरण मी स्वतःच होऊन त्यांच्याजवळ राहिलो, आणि म्हणून काया वाचा मने करून ते पूर्णपर्यंत माझे झाले, आणि मरणाआधीच माझ्यापर्यंत येऊन पोचले. मंडळी, मुक्ती याला म्हणतात. मुक्ती म्हणजे ही अवस्था आहे. मरणानंतर मोक्ष आहे असं नाही. मोक्ष ज्याला म्हणतो आपण तो मरणानंतरचा नाही, मरणाआधी अशी अवस्था होणे जिथे मी आणि परमात्मा, आत्मा आणि परमात्मा दोन्ही एकवटतात, ती खरी मोक्षाची अवस्था आहे. मग तिथे स्वर्गसुखही नाही आणि पुनरपी जननम पुनरपी मरण परत या देहात येणे नाही. तो देह अखेरचा देह, तो जन्म अखेरचा जन्म, त्यानंतर त्या अक्षर ब्रह्मापर्यंत किंवा त्या ब्रह्माक्षरापर्यंत तो आत्मा जाऊन पोचतो आणि पूर्णपणे परमात्ममय होतो. अशा प्रकारे हे अंतकाळच्या स्मरणावरील माऊलीचे निरूपण सुरू आहे. यापुढे याच्यामध्ये आणखीही श्लोक येतील, ते आपण उद्या पाहू आणि आज आपण इथेच थांबू. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.